வந்தே குருணாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்யே ஜாங்கலிகாயமானே சம்சாரஹாலாஹலமோஹ சாந்தயே. புண்டலீக வரதே ஹாரி விட்டல ஸ்ரீ ஜ்ஞானதேவ துகாராம் ஸ்ரீ ஜ்ஞானேஸ்வர மஹாராஜ கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி ஸ்வரூபானந்த மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி மாதவநாத் மஹாராஜ கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய். ஜய ஜய ரகுவீர சமர்த்த. होईन गुरुंचे आसन अलंकार परिधान चंदनादी होईन उपचारते. मीची होईन सुवारू वोगरीन उपहारू आपण पे श्री गुरु वोवाळीन. जे वेळी देव आरोगिती तेव्हा पांती करू मीची पांती. मीची होईन पुढती देईन विडा. ताट मी काढीन सेज मी झाडीन चरण चरण संवाहन मीची करीन. सिंहासन होईन आपण वरी गुरु करीती आरोहण होईन पुरेपण ओळगेचे. सद्गुरूंची उपकरण उपकरती सामग्री आणि ती सामग्री वापरणारे सद्गुरूंकरता वापरणारे सेवक असं दोन्हीही मीच होईन. आणि एक विधतेनी गुरूंची सेवा करीन असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि या सर्व जंत्रीमध्ये जंत्री मी म्हणेन म्हणजे श्री गुरु सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यांचं स्नान भोजनादी सर्व क्रिया त्यांचं बाहेर येणं जाणं या सर्व क्रिया यामध्ये मी सद्गुरूंची कशी आराधना करीन सेवा करीन असं मनोगत ज्ञानेश्वर महाराज व्यक्त करतात. जी जी संधी मिळेल ती ती सेवा मी करीन असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि माझ्या सेवेची अशा प्रकारे पूर्णता मी साधेन. सद्गुरूंची सेवा ही बाह्य अंगांनी कशी होऊ शकते याच्यातल्या सगळ्या गोष्टी एकालाच जमणं शक्य नाही. पण तरी जे जे करणारे आहेत ते सर्व मीच आहे असा मी भाव धरेन. आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा एकटा मी या सर्व सेवा करेन असं ज्ञानेश्वर महाराजांना म्हणायचं आहे. गुरुसेवेचा संकल्प पुरे आहे. ज्ञानेश्वर महाराज गुरुसेवेचा संकल्प करत आहेत. गुरुसेवेचा संकल्पच गुरुसेवा करायला आणि गुरुसेवेमध्ये झोकून द्यायला कारण होतो. आपलं सगळं जीवन संकल्पाप्रमाणे चाललेलं आहे. आपल्या ठिकाणी संकल्प असावा असं ज्ञानेश्वर महाराज सांगतायत एवढंच. तसा संकल्पच नसेल तर सुचणारच नाही. आयत्या वेळेला सुचणं हे फार कठीण आहे. त्यामुळे संकल्प करत जावा. सद्गुरूंना सेवा हवी आहे याचा अर्थ तिथं काहीतरी कमी आहे हे समजतं आहे. पण कोणीतरी करेल आपलं उठायचं धाडस होत नाही, आपण धावायचं धाडस करत नाही। याचं कारण आपण कदाचित संकल्पच तेवढा केलेला नसतो, आपला संकल्प बलवत्तर नसतो आणि त्यामुळे आयत्या वेळेला सुचत नाही असं होतं। ज्ञानेश्वर महाराज सद्गुरूंच्या सेवेचा पुरता संकल्प करतायत असं दिसतं आणि हे ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या पुरतं सांगितलेलं आहे, हा उपदेश नाहीये। म्हणजे या निरूपणावरून देखील कोणाला असं नको वाटायला की सद्गुरूंची कशी सेवा करावी याचा उपदेश चाललाय। गेली बरीच प्रवचन मी हे सांगतो आहे पण असा अर्थ ध्वनित याच्यातून करायचा नाहीये की आता हे गुरूंचं एखादं ठिकाण आहे आणि या आणि इथं अशा प्रकारची सेवा करा। ज्ञानेश्वर महाराजांच्या संकल्पावरून काही समजून घ्यायचं असेल तर समजून घ्यावं, असा ज्ञानेश्वर महाराजांचा जिथं स्वतःचा जो रोख आहे ते असं सांगत नाहीयेत की असं करा तसं करा, मी असं करेन मी तसं करेन। निर्गमागमी दातारे जे ओलांडीचे ती उंबरे ते मी होईन तुम्ही वा म्हणत नाहीयेत। हे तुमच्या करता म्हणजे आपल्या सगळ्यांकरता ज्ञानेश्वर महाराज नाही सांगत आहेत, पण जर ज्ञानाला प्राप्त व्हायचं असेल तर काय करायला पाहिजे अशा प्रकारचा संकेत आपण याच्यावरून घेऊ शकतो, असा संकेत घेऊ शकतो, याच्यावरून स्फूर्ती घेऊ शकतो, प्रेरणा घेऊ शकतो। मी मागच्या वेळेला म्हटलं की मीची होईन सागळा करू सुईन गुरुळा, सांडी ती तो नेपाळा, पडी घा मीची मी तस्त होईन। मी त्यांना पान देईन, पान दान मी होईन। मला एका साधकाकडून मेसेज आला आणि त्यांनी मला असं सांगितलं की गुरूंची सेवा अशा प्रकारे कशी केलेली आहे। गायनाचार्य ज्यांना संगीत सूर्य असं म्हणतात, बालगंधर्व आणि मास्टर कृष्णराव यांचे गुरु भास्करवा बखले, ते खा साहेबांकडे शिकत असताना एक प्रसंग घडला, तो त्यांच्या चरित्रामध्ये आलेला आहे, तर त्या चरित्राचं पान व्हॉट्सअप करून त्यांनी मला पाठवलं। खासाहेबांनी भास्कर आला तेव्हा भास्कर बुवा झालेले नव्हते, भास्कराला एक शिकवलेली चीज गायला सांगितली आणि सगळे शिष्य बसलेले होते समोर, गुरु खासाहेब बसलेले होते आणि गात असताना गुरु प्रसन्न होते पण खासाहेबांना उबळ आली आणि ती उबळ एवढी वाढली आणि अवतीभोवती तस्त नव्हतं। तर भास्करबुवांनी हात पुढे केला आणि बेडका भास्करबुवांच्या हातात खासाहेबांनी टाकला, भास्कर गाता गाता उठला, हात धुवून आला आणि परत बसून चीज गाऊ लागला। ही गोष्ट ही घटना पाहून कोणीतरी एक नावही दिले की त्या शिष्यांनी किळस येऊन येणं बंद केलं, गाणं शिकणंच बंद केलं, जर गाणं असं असेल तर आपल्याला नको म्हणून गाणं बंद केलं। भास्कर बुवांची गुरुभक्ती सांगण्यासाठी म्हणून हा प्रसंग आलेला आहे त्यांच्या चरित्रातला। आणि पुढे काही थोड्याच काळात भास्कर बुवा हे अतिशय तरबेज गायक झाले। गुरूंची सेवा करताना आईची सेवा करताना लाज वाटते, आईची, वडिलांची सेवा करताना लाज वाटते, घाण वाटते. त्यामुळे सेवा ही जी गोष्ट आहे, ही सेवा तसं जर पाहायचं झालं तर संकल्पाशिवाय शक्य नाहीये. आणि ज्ञानेश्वर महाराज फक्त संकल्पाबद्दल बोलतायत आणि स्वतःच्या संकल्पाबद्दल बोलतायत. हा परोपदेशे पांडित्यम नाहीये आणि या प्रवचनांचा तोही हेतू नाहीये. पण गुरूंच्या बाह्य सेवेचे प्रकार काय काय असू शकतात याचं ज्ञानेश्वर महाराजांनी चिंतन केलं आणि ते चिंतन आपण कशी सेवा करू म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या समोर मांडलं. गुरूंच्या कार्याकरता सहाय्यभूत होणं एवढाच त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचा उद्देश आहे. आणि मी मागच्या वेळेला म्हटलेलं होतं की या सेवेचं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे त्या खुणांना धरून, त्या पदखुणांना धरून आपण काही बाही चिंतन करू शकतो. आपण चिंतन करू शकतो, आपण कशी सेवा करू याचं चिंतन करू शकतो. आणि या चिंतनामध्ये दोन गोष्टी असाव्यात असं मी म्हटलं. एक म्हणजे सद्गुरूंची सेवा, सद्गुरूंच्या सेवेचं पुरेपूर चिंतन करावं. आणि समर्थांनी दास्य भक्तीमध्ये दासबोधामध्ये सांगितलेलं आहे की असं दास्य करावं, बरंच दास्याचं वर्णन केलेलं आहे. आणि प्रत्यक्ष नाही झालं तर मनोमन करावं असं त्यांनी तिथं म्हटलंय. मानस अंगानी अशा प्रकारचं दास्य करावं. आणि प्रत्यक्ष दास होणं आणि मनापासून दास होणं, अंतःकरणापासून दास होणं, जीवाभावापासून दास होणं याच्यात फरकच आहे. असं असल्यामुळं मनानी अंतःकरणानी अंतःकरणपूर्वक बुद्धीपुरस्सर असा संकल्प करून दास्य मी करतो आहे, करणार आहे असा संकल्प पुरे आहे. हा संकल्पच योग्य वेळेला सेवा करायला कारण होतो. तसंच गुरु कार्याबद्दल देखील संकल्प करावा, आपल्या कुवतीप्रमाणे संकल्प करावा. आणि आपली कुवत नाहीये त्या ठिकाणी देखील जे कार्य करणारे आहेत त्यांचा मत्सर करू नये. आता काही कामं अशी असतात की आर्किटेक्ट आहे समजा, तर ते काम त्यावेळेला तीच व्यक्ती करू शकते. त्याचे आराखडे ड्रॉइंग जे आहे ते सुचवणं हे इतरांना करता येणार नाही. पण त्यावेळेला ती करणारी व्यक्ती आहे त्याचा आपल्याशी अभेद आहे, तो सुहृदय आहे, त्या अंगाने त्याला सेवा करायला मिळते आहे हे किती चांगलं आहे असं समजावं, असा भाव धरावा. अरे रे मी आर्किटेक्ट नाही, अरे रे मी गाऊ शकत नाही, अरे रे मी या सेवेमध्ये जाऊ शकत नाही असं समजायचं कारण नाही. जो सेवा करतो त्याच्याबद्दल अतिशय प्रेमभाव धरावा आणि ती सेवा वेळ आली तर मला करता यावी असा निदान संकल्प करावा. काही सेवा नाहीच करता येणार हे खरंच आहे. स्वामीजींना डॉक्टर तळवलकर तपासायला यायचे, डॉक्टर सरदेसाई तपासायला यायचे, ही सेवा विशिष्ट सेवा आहे. पण या सेवेला सहाय्यभूत तर होता येईल. म्हणून सेवेच्या बाबत संकल्प करावा तेवढा पुरे आहे असं मी म्हणेन. या सेवेच्या निमित्ताने मी संकल्पाच्या निमित्ताने मी माझे गुण वाढवेन. हे जे गुण आहेत हे गुण अखेर पक्षी सद्गुरु ही जशी व्यक्ती आहे तसंच ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे एवढा सद्गुरु भाव विस्तारला पाहिजे ना जर ज्ञान व्हायचं असेल तर. म्हणजे एवढ्या लोकांच्या ठिकाणी नम्र व्हायला पाहिजे ना, जर ज्ञान व्हायचं असेल तर छाती तर पुढे नको काढायला, ज्ञानी झाला म्हणून त्याच्याची सेवा करायला पाहिजे त्यांनी, सर्वाभूती भगवत भाव निर्माण झाला पाहिजे। त्यामुळे गुण वाढणंच महत्वाचं आहे। परमार्थ हा जसा साधनेनी होतो, श्रवण साधना म्हणजे निधिध्यास आणि अनुभूती हे परमार्थाचं एक अंग आहे, आणि दुसरं अंग आहे की गुण अंगात येणं। अमानित्वम अदंभित्वम अहिंसा शांती ही आर्जवम हे जे गुण आहेत, हे गुण जर अंगात आले नसतील तर किती ध्यान करतो याला तसं महत्व राहत नाही, आणि ध्यानात कित्येकांना समाधान होत असतं। पण बाहेर वागत असताना अमानित्वम किंवा नम्रता नसते, ज्ञान त्या ठिकाणी कमी पडतं। त्यामुळे व्यक्तिगत ज्ञान आणि समष्टीच्या ठिकाणी नम्रता हे ज्ञानाचं स्वरूप आहे। जो गुरूंच्या ठिकाणी नम्र होऊ शकतो तो सर्वाभूती नम्र होऊ शकतो। म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी जे आचार्योपासन सांगितलेलं आहे, त्या आचार्योपासनाकडं आपण या भावनेनी जर पाहिलं तर मला असं वाटतं की आपली दृष्टी परमार्थ करत असताना अगदी साफ झाल्यासारखी होईल, रस्ता स्पष्ट होईल, काय करायचं आहे हे कळेल। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की श्री गुरूंचे मन जया देईल अवधान, तो मी पुढा होईन चमत्कारू। सद्गुरूंचं मन ज्या ठिकाणी गेलेलं असतं, ज्या ठिकाणी जातं, त्या त्या वेळेला अवधान त्या त्या ठिकाणी जातं, एकाच ठिकाणी जाईल असं नाही। सद्गुरूंचं मन ज्या ठिकाणी अवधान देईल, ज्या ठिकाणी एकाग्र होईल, ज्या गोष्टीचा ते विचार करतील, जी गोष्ट अंतःकरणात बाळगतील आणि त्याच्या संबंधी विचारशील होतील, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो मी पुढा होईन चमत्कारू। सद्गुरूंना जे करायचं असेल, त्यांची जी सांप्रत इच्छा असेल, त्यांचं मन या ठिकाणी अवधान देत आहे, तर ते अवधान लक्षात घेऊन ते होण्यासाठी म्हणून मी प्रयत्नशील राहीन। संपली गोष्ट, त्यांना हवा आहे तिथं गोष्ट संपली, त्यांच्या मनाने त्या ठिकाणी आता अवधान दिलेलं आहे तो मी पुढा होईन, ते करण्यासाठी मी पुढाकार घेईन। स्वामींची या मनोभावा न चुकीचे हेची परमसेवा, असं ज्ञानेश्वर महाराजांनी एका ठिकाणी म्हटलंय। मला असं वाटतं की अहंकाराचा पुरता चक्काचूर ज्याला म्हणू, म्हणजे देहाहंतेचा, आपल्या बुद्धीच्या अहंतेचा, अशा प्रकारे गुरुसेवा जो करतो तो अहंतारहित आपोआपच होईल। श्री गुरूंचे मन जया देईल अवधान, तो मी पुढा होईन चमत्कारू। एकदा असं झालं की दोन महापुरुषांची भेट म्हणून कोणी लिहिलेला, करंदीकर, नास करंदीकर त्यांनी लिहिलेला लेख, स्वामी स्वरूपानंद आणि स्वामी माधवनाथ, स्वामी आणि गोळवलकर गुरुजी आणि स्वामी स्वरूपानंद यांची भेट झाली, आणि त्यासंबंधी नास करंदीकरांनी एक लेख लिहिला। गोळवलकर गुरुजी रत्नागिरीला आलेले होते तेव्हा स्वामी स्वरूपानंदांचं दर्शन घ्यायला त्यांना आवड होती पारमार्थिक जे महत्तेला पोचलेले महापुरुष आहेत त्यांचं दर्शन घ्यायला गुरुजी जात असत आणि गुरुजींची स्वतःची आवड ही परमार्थाची आवड होती इतकी की स्वामी स्वरूपानंदांची भेट होऊन मोटरगाडीने परत जाताना रत्नागिरीकडे गाडीत गुरुजी उद्गारले मी जर डॉक्टरांकडे आलो नसतो म्हणजे हेडगेवारांकडे जर आलो नसतो तर मी हा असा झालो असतो असे उद्गार गुरुजींनी काढले. तो लेख वाचत असताना गोळवलकर गुरुजींचा जन्म 1907 सालचा आहे आणि स्वरूपानंदांचा जन्म 1903 सालचा आहे 15 ऑगस्ट 1903 आणि गुरुजींची जन्मतारीख काय असेल आणि 1907 असा उल्लेख आलेला होता 1907. तर त्याच्यावर स्वामीजी थांबले जरा आणि ते असं म्हणाले की असं लिहावं का. स्वामी माधवनाथांकडून तो लेख वाचून घेत होते. वाचत असताना तिथं ते असं घुटमळले ते म्हणाले की असं लिहावं का की परमपूजनीय गोळवलकर गुरुजींचा जन्म अमुक अमुक तारीख 1907 आणि स्वामी स्वरूपानंदांचा जन्म अमुक अमुक 1903. गुरूंच्या मनाने अवधान दिलेलं होतं. तारखा होत्या आणि त्या तारखा जशा आहेत तशाच लिहिलेल्या होत्या. तर स्वामीजी असं म्हटल्यानंतर बाळासाहेब वाकडे स्वामी माधवनाथ माझे सद्गुरु तर ते असं म्हणतात की स्वामी असं म्हणाले की असं असं लिहावं का तर मी क्षणभर थबकलो आणि माझ्या लक्षात आलं की आपण वयानी देखील गुरुजींपेक्षा मोठे आहोत असं दिसू नये असं इथं प्रतीत होत आहे हे स्वरूपानंदांना नको होतं. किती सूक्ष्म आहे बघा दोन महापुरुषांची भेट. तर ते लक्षात घेऊन बाळासाहेब त्यांना असं म्हणाले की स्वामीजी आपण वयाने देखील गोळवलकर गुरुजींपेक्षा मोठे आहोत असं याच्यात जे दिसते ते आपल्याला नको आहे पण तारखा आहेत आणि वस्तुस्थिती आहे तर तसं लिहायला हरकत नाही असं मला वाटतं कारण हे आपण बदलू शकत नाही. त्याच्यावर स्वामीजी स्वरूपानंद थोड्या वेळ एक दोन क्षण थांबले आणि म्हणाले की ठीक आहे. श्री गुरूंचे मन जया देईल अवधान तो मी पुढा होईन ती गोष्ट मला समजेल ती मला बारकाईने समजेल ती गोष्ट समजणं खूप महत्वाचं आहे आणि सद्गुरूंचं असं मनोगत त्यांचं अवधान जाणून तिथं त्याचा नेमका अर्थ लक्षात येणं आणि मग योग्य कृती करणं हे गरजेचं असतं ते सद्गुरूंना संतोषदायी असतं. तया श्रवणाचे अंगणी होईल शब्दांची औक्षोहिणी. आणि सद्गुरूंच्या तया श्रवणाचे अंगणी औक्षोहिणी त्यांचे अगणित वर्षाव करणारे जे शब्द आहेत ज्ञानाचा उपदेश करणारे व्यावहारिक उपदेश करणारे वैयक्तिक उपदेश करणारे सहज व्यक्त झालेले विनोदानी बोलणारे जे जे शब्द त्यांच्या मुखातून बाहेर पडतील ते औक्षोहिणी शब्द श्रवणावर येतील तेव्हा माझे श्रवण सुखी सुख पावतील, परिसता होये माय बापू असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय की ते ऐकत असताना जणू माय बाप आपल्याशी बोलत आहेत, अशा सुखानी आनंदाने त्यांचे शब्द आपल्या कानावर मी घेईन। त्यांच्या शब्दांनी माझे श्रवण सुखावतील, आणि असाही याचा एक अर्थ होतो आहे की त्यांच्या श्रवणाच्या अंगणामध्ये, म्हणजे सद्गुरूंच्या श्रवणाच्या अंगणामध्ये जे शब्द येतात ते सगळे शब्द मी असेन, ते औक्षोहिणी शब्द शब्दरूपाने मी त्यांच्या श्रवणाच्या अंगणामध्ये खेळेन, मी त्यावेळेला शब्द होईन, स्पर्श होईन, घसणी अंगाची या याचा अर्थ आता हा सदरा मी घातलेला आहे, या सदऱ्याचा एक स्पर्श माझ्या अंगाला होतो आहे, प्रत्येक व्यक्ती जे परिधान करते त्याचा स्पर्श त्या व्यक्तीच्या अंगाला होतो। तो त्या वस्त्राच्या अंगाला होणाऱ्या स्पर्शामुळे म्हणजे घसणीमुळे होतो, पण भावना निर्माण होते स्पर्शाची सुखद, ती भावना मी होईल। सद्गुरूंनी अंगरखा घातलेला आहे, त्या अंगरख्याच्या घसणीमुळे त्यांना सुख होत आहे, तो स्पर्श मी होईल असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। ज्ञानेश्वर महाराज जे म्हणतात ते समजून घेणं, स्पर्श होईन घसणी अंगाची या, आणि मग जिथं जिथं स्पर्श होतो आहे अंगाच्या घसणीमुळं सुख मिळतं, जसं उत्तम गादीवर बसलं की सुख होतं, ते स्पर्श सुख मी होईन। सद्गुरूंच्या अंगाची घसणी जिथं जिथं होईल तिथं जे सुख निर्माण होईल स्पर्श सुख, तिथं मी असेन असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। श्री गुरूंचे डोळे अवलोकने स्नेहाळे, पाहती तिये सगळे होईन रूपे, सद्गुरूंचे डोळे स्नेहानी अवलोकन करत असतात, त्यांच्या डोळ्यातून स्नेह पाझरत असतो, त्या स्नेहामध्ये जैसा सूर्य आकाश गतू रश्मी कराते जगा स्पर्श तू, परिसंग दोषे काय लिंपितु तेथींचे नी, आकाशगत सूर्य जसा सर्व जगताला स्पर्श करतो पण त्या स्पर्शामध्ये तो जसा गुंतून पडत नाही, तसे सद्गुरूंचे डोळे मोठ्या स्नेहानी अवलोकन करतात आणि त्यांची नजर त्यांची दृष्टी आपल्यावर पडली की ज्याला नजरा नजर असं म्हणतात, म्हणजे नजरेला नजर जेव्हा मिळते तेव्हा नजरेला नजर नसते, जो पाहणारा असतो आत तो डोळ्यांच्या अंगानी तुमच्या डोळ्यातून आत पाहत असतो। तेव्हा त्यांच्या दृष्टीतून स्नेहाचा वर्षाव होत असतो, सद्गुरूंच्या डोळ्यातून स्नेहाचा वर्षाव होत असतो आणि तो वर्षाव हा सर्व भूतमात्रांवर होतो, चेतन आणि अचेतन सर्व सर्व सृष्टीवर होतो, कारण ते परमात्मा बुद्धीनी पाहतात, ते एकत्वानी पाहतात, त्यांचं प्रेम म्हणजे अद्वैत भाव असतो, त्याला आपण प्रेम म्हणतो, पण प्रत्यक्षतः त्यांच्या पुरता तो अद्वैत भाव असतो। जसा हा हात या हातावर प्रेम करतो या भाषेपेक्षा त्यांच्यात अद्वैत असतं, ही भाषा जास्त शोभते, असं असल्यामुळे सहज प्रेम होतं, आणि जेव्हा द्वैत असतं तेव्हा प्रेम शक्य नसतं। माझा मुलगा आणि दुसऱ्याचा मुलगा हे जे द्वैत असतं त्यामुळे माझ्या मुलासारखं प्रेम दुसऱ्याच्या मुलावर मी करू शकत नाही, द्वैतामध्ये प्रेम संभवत नाही, मग आपल्या मुलावर देखील प्रेमाचा विकारच असतो, ते विकारी प्रेम असतं। आणि जर अद्वैत भाव असेल तर मग सर्व ठिकाणी जसा तो परमात्मा आहे त्याच भावनेनी सर्व मुलांकडे तो पाहिल, मग अवलोकने स्नेहाळे अशी ती दृष्टी असेल। श्री गुरूंचे डोळे अवलोकने स्नेहाळे, म्हणून हा देखील साधकाला अभ्यास करायला लागतो की आपल्या मुलाकडे प्रेम आणि अलिप्तता या भावानी पाहता यायला पाहिजे, संगरहित होऊन आणि प्रेमानी, याचा अर्थ परमात्मा भावने, आणि आपल्या मुलाकडे जसं ममत्वानी न पाहण्याचा अभ्यास आहे तसं बाकीच्या सर्वांकडे परमात्मा बुद्धीनी पाहण्याचा अभ्यास आहे, त्याला स्नेह म्हणतात। श्री गुरूंचे डोळे अवलोकने स्नेहाळे पाहती तिये सगळे होईन रूपे, ती सगळी रूप मी होईन, कारण ते परमात्मा बुद्धीनी पाहतायत, त्यामुळे ते ज्याला पाहतायत त्याला परमात्मा या बोधाने पाहतायत, मग ती वस्तू मी होईल, मला ते परमात्मा बुद्धीने पाहतील। ते जर या फोटोकडे पाहत असतील तर परमात्मा बुद्धीने पाहतील, मग तिथेही मी असेल म्हणजे माझ्याकडेच ते पाहतायत, त्या डेस्ककडे पाहतील परमात्मा बुद्धीने पाहतील प्रेमाने पाहतील, तर तो मी आहे असा तरल भाव मी धरेन, म्हणजे त्यांची स्नेहाळ दृष्टी सगळीकडे स्नेहाचा वर्षाव करत असते। की दिठी जयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुखे, तो जीवची परी तुके महेशेसी, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। चंद्र बिंबवनी धारा निघता नवती गोचरा, एक सरे चकोरा निघती दोंदे। चंद्रबिंबातून ज्या अमृताचा वर्षाव होतो तो फक्त चकोराला कळतो, तो आनंदाने उड्या मारतो, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। तशा त्यांच्या दृष्टीतून ज्या अमृताच्या धारा, तर त्या धारा झेलणारा आम्ही होईन। श्री गुरूंचे डोळे अवलोकने स्नेहाळे पाहती तिये सगळे होईन रूपे। आता सद्गुरु काही फक्त माझ्याकडे पाहणार नाहीत, एक पत्नी व्रत घेववी तया अनुरागा वेधू लावी, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। हे खूप व्यापक व्यापक होत गेलं। आणि ती ती सगळी रूप मी होऊन नटेन, म्हणजे शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या ज्ञानेंद्रियांच्या अंगानी मी कशी सेवा करेन हे ज्ञानेश्वर महाराज सांगताहेत. आपण एक अभंग ऐकूया. सद्भक्त अभिजित हळबे एक अभंग सादर करेल.
Thank you.
रसने जो जो रुचेल तो रसुम्या होई जाईल आणि त्यांच्या रसनेला जी चव आवडेल ती चव मी होईन. आणि संत जरी झाले तरी देखील त्यांना काही आवड निवड राहील. माझे गुरु असले तरी त्यांना काही आवड निवड राहील. त्यांना जी जो आवडेल तो रस मी होईन. असा एक समज आहे की संतांना आवड निवड नसली पाहिजे असा एक समज आहे. पण त्यांना एक देह आहे, त्यांना एक प्रकृती आहे आणि देहाच्या काही आवडी निवडी आहेत हे कृपा करून समजून घ्या असं मी म्हणे. आत्मदर्शी पुरुष झाला म्हणजे मग शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या सगळ्या गोष्टी त्यांनी जिंकलेल्या आहेत म्हणजे त्याला समान आहेत. याचा अर्थ त्याच्या या सगळ्या आवडीनिवडी गेलेल्या असल्या पाहिजेत असा एक समज आहे आणि तो भ्रामक आहे हे समजून घ्या असं मी म्हणे. त्यांना देहगत किंवा प्रकृतीगत अशी आवड नक्की असते. स्वामीजी एक गोष्ट सांगायचे, याज्ञवल्क्यांची गोष्ट सांगायचे की एक राजा कोणी त्याच्या राज्यामध्ये संत आहेत असं जर समजलं तर मोठ्या आदराने त्यांना बोलून घ्यायचा, त्यांची पाद्यपूजा करायचा आणि मग त्यांना आपल्या बरोबर भोजनाला बसवायचा. आणि त्या दिवशी स्वयंपाकात एवढं तिखट घातलेलं असायचं, कि स्वामीजी म्हणायचे की आमटीचा पहिला भुरका मारला की तो संत उठून उभाच राहायचा. तर त्यावेळेला आमटी होती असा त्याचा अर्थ आहे. आमटी हा पदार्थ त्यावेळेला करत होते. स्वामीजी सांगायचे ती गोष्ट आहे. स्वामीजी म्हणायचे की पहिला आमटीचा भुरका मारला की तो उठून उभाच राहायला पाहिजे. आणि राजा आश्चर्याने म्हणायचा की तुम्हालाही तिखट ही गोष्ट इतकी तिखट लागते, मग तुम्ही कसले संत असं म्हणून त्यांना कारागृहात टाकायचा. एकदा याज्ञवल्क्य स्वामीजी सांगायचे आता ही गोष्ट उपनिषदात वगैरे कुठं नाहीये. याज्ञवल्क्य एकदा तिथं आले, त्यांनी मोठ्या आदरपूर्वक आणि याज्ञवल्क्य म्हणजे फार मोठ्या कीर्तीचे ऋषी संत असं असल्यामुळं त्यांनी स्वामीजी सांगायचे की जे तिखट घालायचे त्याच्यापेक्षाही कितीतरी 10 पट जास्त तिखट घालायला सांगितलं. आणि खरंच स्वामीजींच्या शब्दामध्ये आमटीचा पहिला भुरका याज्ञवल्क्यांनी मारला आणि उठून उभे राहिले. ते म्हणाले, हे काय राजा एवढी तिखट आमटी बर का? तेव्हा राजा म्हणाला की तुम्हालाही तिखट आणि गोड याच्यामध्ये असा फरक कळतो. द्वंद्वातून महापुरुष मुक्त झाला पाहिजे असं तर शास्त्र सांगतं. तेव्हा ते म्हणाले की अरे तुला जे तिखट कळतं ते तिखट ज्याला कळणार नाही, तुला जे गोड कळतं तेही ज्याला कळणार नाही तो महापुरुष. आणि मग स्वामीजी सांगायचे की महापुरुषांच्या चवी किंवा इंद्रिय म्हणजेच थोडा डाव आहे म्हणायचे, की पिठल्यात घातला तरी सारखं आणि श्रीखंडात घातला तरी सारखं. तुला जे कळत नाही ते मला कळतं म्हणून मी महापुरुष आहे. तुला आत्म्याबद्दल कळत नाही, मी त्याचा अनुभव घेतलाय, असं उत्तर राजाला याच्या पूर्वी कोणी दिलेलं नव्हतं. तू मोठी चूक करतोय समजण्यामध्ये. तेव्हा राजा त्यांना शरण आला असं स्वामीजी सांगायचे आणि क्षमा मागायला लागला. तेव्हा स्वामीजी म्हणाले की ते कारागृहात तू अडकून ठेवलेले जे सगळे संत महात्मे आहेत त्यांना सोडून दे. संतांना मला सांगायचं एवढंच की संतांना प्रकृतीगत काही आवड असणार, जसं स्वरूपानंदांनी सबंध जीवनभर आयुष्यभर पडवळाची भाजी खाल्ली, त्यांना पडवळाची भाजीच लागायची. म्हणजे कोकणात पावसाळ्याच्या आत्ताच्या दिवसात पडवळ एवढा येत नाही, तर इथून पुण्यातून भाजी पडवळ घेऊन गाडीत टाकायचा रातराणीमध्ये एसटीमध्ये आणि तो तिथून उतरून घ्यायचे, पण त्यांना पडवळ कमी पडू द्यायचा नाही. आता ही जी वैयक्तिक आवड आहे ही वैयक्तिक आवड संतांची राहील आणि हे ज्ञानेश्वर महाराजांना मान्य आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तिये रसने जो जो रुचेल तो तो रसूम्या होई जाईल. त्यांना जी जो जी आवड असेल तर तो रस मी होईल, त्या ठिकाणी मी आहे असा मी भाव धरेन. गंध रूपे किजेल घ्राण सेवा, तसंच काही गंध हे संतांना आवडणारे असू शकतात. एखादा गंध असं होऊ शकतं असं मला म्हणायचंय. जसं स्वामीजींना जे मला माहिती आहे हिना अत्तर आवडायचं. स्वामीजी हे खूप डिसेंट व्यक्ती होते, ज्याला अप टू डेट असं म्हणतात अशी व्यक्ती होते. त्यांना हिना अत्तर आवडत असे आणि त्यांच्या इथं मनगटावर पंजावर लावलेलं असायचं ते. त्यांच्या अवतीभोवती तो एक सुगंध होताच. अजूनही कुठं हिना अत्तराचा वास आला की मला स्वामीजींची आठवण येते. स्वामी स्वरूपानंदांचं आमच्या बाबूराव देसाईंनी असं सांगितलं की कोणी जर गावठी गुलाब आणून दिला, आत्ताचा जो गुलाब येतो त्याला वास नसतो पण गावठी गुलाबाला घमघमाट असतो, तर गावठी गुलाब स्वरूपानंदांना कोणी दिला तर त्यांनी असं करून दाखवलं की तो ते घ्यायचे आणि म्हणायचे की हा गुलाब गणेशनाथांना फार आवडायचा असं म्हणायचं. याचा सुगंध गणेशनाथांना फार आवडायचा असं म्हणून ते तो गुलाब नाकापशी घ्यायचे आणि असा तो सबंध सुगंध आत ओढून घ्यायचे आणि असं दोन तीन वेळेला घ्यायचे आणि मोठ्या आदरपूर्वक तो ठेवायचे नाही की हे माझ्या स्वामीजींना खूप आवडायचं. स्वामी स्वरूपानंदांचं देखील असंच होतं. ते असं म्हणाले की कोणती एखादी गोष्ट जी सद्गुरूंना आवडेल तर त्यांना लगेच सद्गुरूंची आठवण यायची ती वस्तू पाहिल्यावर. एवढंच नाही, ते म्हणाले की बाबा 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 आणि बाबा स्वरूपानंदांच्या बोलण्यामध्ये आपल्या सद्गुरूंचा वारंवार उल्लेख येत असे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की गंधरूपे किजेल घ्राण सेवा, त्यांना जो गंध आवडतो तो गंध मी होईन आणि मी त्यांची घ्राण सेवा करेन. एवं अशा प्रकारे बाह्य मनोगत श्री गुरु सेवा समस्त वेटाळीन वस्तुजात होऊन या, ही जी बाह्य सेवा आहे जी सुरू झाली की सद्गुरु गुरु बहुतांची मायेपरी एकलौती होऊन ठाये, तैसी करूनी आणवाये कृपेत ये, आणि मग मी त्यांची सेवा मागेन, अनेक रूप मी घेईन. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी जे वर्णन केलं ते वर्णन एवं म्हणजे या ठिकाणी संपलं. एवं म्हणजे एक एक विषय ज्ञानेश्वर महाराज हाता वेगळा करतायत. प्रथम ज्ञानेश्वर महाराजांनी पतिव्रता का जैसी वल्लभाते असा विषय मांडला. पतिव्रता मग विरहिणी आणि वल्लभ असा विषय मांडला. मग अभ्यंतरी लिएकडे प्रेमाचे नि पवाडे श्री गुरूंचे रूपडे उपासी ध्यानी, श्री गुरूंच्या कशा स्वरूपाचं मी ध्यान करेन हे कितीतरी उदाहरण देऊन सांगितलं. आणि आता ही अशा प्रकारे बाह्य सेवा मी करेन असं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. एवं बाह्य मनोगत श्री गुरु सेवा समस्त वेटाळीन वस्तुजात होऊन या, सगळ्या वस्तुजातांना मी वेटाळ घालेन, त्या सगळ्यांमध्ये मी असेन आणि त्या सर्वांच्या योगानी मी गुरूंची बाह्य सेवा करेन. आणि त्याच्यामध्ये आपली अंतरिंद्रिय त्यांनी सोडली नाहीत, शब्द स्पर्श रूप रस गंध ही ज्ञानेंद्रिय देखील धरली आणि मन देखील धरलं जे 11 इंद्रिय आहे. आणि मग ते म्हणतात जवळ देह हे असेल तव वोळगी ऐसी किजेल, जोपर्यंत देह आहे तोपर्यंत अशी सेवा करेन. जे किती काळ करेन तर देह असेपर्यंत करेन हाही निश्चयच आहे. मला माहित नाही मी कोणाबद्दल ऐकलं, पण कुठतरी असं झालं की सद्गुरूंना शिष्यांनीच तिथून बाहेर काढलं. म्हणजे खूप नम्र असलेला शिष्य, पण सद्गुरूंनी त्यांना गुरुपद दिल्यावर त्यांनी सद्गुरूंनाच बाहेर काढलं असं कुठतरी मी ऐकलं मध्ये. कुठं काय कोण जाणे. म्हणजे तोपर्यंत भरपूर सेवा केली आणि मग गुरूंच्या विरोधात गेले हे गुरु भक्त नाहीत. मग गुरूंवर आरोप केले हे गुरु भक्त नाहीत. परमार्थामध्ये देखील नानाविध उदाहरणं मला असं वाटतं की घडत असतात, ती शिकवण्यासाठी घडत असतात. काय नसावं हे समजण्यासाठी देखील घटना घडतात. काय असावं ते त्याच्यावरून कळतं आणि या शब्दांवरून प्रत्यक्ष कळतं. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात जव देह हे असेल तव बोळगी ऐसी की जेल, म्हणजे हे थोड्या थोडक्या काळाकरता नाहीये, ज्ञान होईपर्यंत आपलं काम साधेपर्यंत असं नाहीये, तर जोपर्यंत देह आहे तोपर्यंत मी हे असंच करेन. मग देहांती नवल बुद्धी आहे. मग देहाचा अंत झाला, तुमच्या देहाचा अंत झाला अथवा सद्गुरूंच्या देहाचा अंत झाला, मग अमूर्ताचा प्रांत लागतो. अमूर्ताची भाषा वेगळी आहे, पण मूर्ताची भाषा समजली तर अमूर्ताची भाषा समजते, नाहीतर अमूर्ताची भाषा समजत नाही. गुरूंचं सान्निध्य देह ठेवला तरी देखील अखंड असेल. जसं अमूर्ताचं सान्निध्य म्हणजे अमूर्तामध्ये असणाऱ्या सद्गुरूंचं सान्निध्य, हे ध्यानामध्ये देहभाव गेल्यावर लक्षात येतं, प्रतीत होतं, तिथं गुरूंची आणि आपली भेट होते. याचा अर्थ या चिदाकाशामध्ये, या अज्ञाचक्रापशी अथवा या ब्रह्मरंध्रापशी अथवा या ठिकाणी, पण त्या ठिकाणी रूप नसतं, त्या ठिकाणी मूर्त रूप जातं, म्हणजे उपासना करणाऱ्याचं मूर्त रूप नाहीस होतं, त्याला आपल्या देहाचं स्मरण नाहीस होतं, विस्मरण होतं. आणि देहाचं स्मरण गेलं की गुरूंचं स्मरण निर्माण होतं, म्हणजे परमात्म्याचं स्मरण निर्माण होतं. तिथं परमात्माच केवळ राहतो, गुरुच केवळ राहतो, गुरूंशी तादात्म्य असणारी आत्मवस्तू तिथं राहते. ही अमूर्ताची भाषा वेगळी आहे. आणि गुरूंचं सान्निध्य देह ठेवल्यावर देखील असेल असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तिथं स्थळ आणि काळ नसतो, स्वरूपानंदांनी म्हटलंय, दिक कालाचे तुटोनी बंधन जिथे लोपले ते मी तू पण होऊनी स्वये चिद्घन आपण स्वभावे साक्षीत्वही संपले. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत स्वभावानी साक्षीत्व आहे, ते साक्षीत्व जगात म्हणजे मायेपासून, इंद्रियांपासून, मनापासून आपण वेगळे आहोत हे सुचवतं, आणि हे साक्षीत्व आपण परमात्म्याशी एकरूप आहे हे सांगतं. हे स्वभावानी साक्षीत्व देह असेल तोपर्यंत राहतच, पण देह गेल्यानंतर मग दिक आणि काल याचं बंधन संपतं, म्हणजे मृत्यू उपरांत दिशेचं बंधन संपतं आणि काळाचं बंधन संपतं, ते देहाला लागू असतं, ध्यानात देखील संपतं. देहांताच्या वेळेला तर संपतच संपतं. त्यामुळं स्थळ आणि काळ विरहित अमूर्त मूर्त मूर्तिमंत असं स्वरूप सद्गुरूंचं त्या ठिकाणी एकरूपता होऊन जाते. गुरूंनी देह ठेवला अशा परिस्थितीत ज्ञानेश्वर महाराज उलट बोलतायत. ज्ञानेश्वर महाराज गुरु देह ठेवण्याची कल्पना करत नाहीयेत, पण गुरूंनी देह ठेवला अथवा शिष्यांनी देह ठेवला तरी गुरु सेवा घडत राहते, पण ज्ञानेश्वर महाराज गुरूंनी देह ठेवण्याची भाषा बोलत नाहीयेत. देहांती जे नवल आहे ते नवल असं की देहांतानंतर देखील तुम्ही गुरूंची सेवा मिळवता, म्हणजे गुरूंच्या देहांतानंतर देखील गुरूंची सेवा मिळवता आणि तुमच्या देहांतानंतर देखील तुम्ही गुरूंची सेवा मिळवता. आपल्या देहांतानंतर गुरूंची सेवा मिळवणं ही सामान्य गोष्ट नाहीये. गुरु हे देह ठेवल्यानंतर देखील मार्गदर्शक बनतात आणि शिष्य देखील देह ठेवल्यानंतर देखील गुरूंच्या अवतीभोवती असतो. एका बाजूला परिपूर्णता आणि दुसऱ्या बाजूनी त्या परिपूर्णतेला गुरुंचं स्मरण हे अमूर्तातही घडतं. त्याचं आता अगदी अलीकडच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांचा विश्वास असलेलं उदाहरण म्हणजे तात्यासाहेब. तात्यासाहेब केतकर एकोणीसशे तेरा साली जन्म नाही, मुक्त झाले, आधीच मुक्त होते. अगा उभेया उभेपण नाही जयाचे, मा पडलिया गहन कवण तयाचे, म्हणून प्रतीतीची या पोटीचे पाणी न हाले, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. देह असताना देह भाव नव्हता, मग देह पडल्यानंतर काय, म्हणून आत्मप्रचिती तशीच राहिली. महाराज रामरूप झाले. पण आश्चर्य म्हणजे तात्यासाहेबांच्या कोणा एका मित्रांनी तो प्लॅनचेट करायचा, आणि ही प्लॅनचेट ही गूढविद्या आहे भारतातली, पण मला असं वाटतं की ही गूढविद्या अजूनही भारतात खेरीज देखील काही ठिकाणी उपलब्ध आहे. आणि तो त्यांचा मित्र प्लॅनचेट करून कोणाकोणाला बोलवायचा, तर आपल्याला जमते का म्हणून तात्यासाहेब ही एकदा उत्सुकतेने बसले आणि बोलवायचं कोणाला. महाराज नेहमी सन्निध आहेत, मग गेलेले नाहीच आहेत, माझ्याकरता महाराज आहेतच. महाराज निजधामाला गेले आणि परमात्म्याशी एकरूप झाले, पण तात्यासाहेबांकरता महाराज होतेच, भाऊसाहेब केतकरांकरता महाराज होतेच, ब्रह्मानंदांकरता महाराज होतेच. तात्यासाहेबांनी ज्याला खूप एकाग्रता करता येते आणि एकाग्रता करता करता आपल्या स्वतःच्या अंतर्व्यक्तीशी समरसता साधते, ती इतकी समरसता साधते की त्यांनी जर कोणा अमूर्ताला बोलावलं, म्हणजे आत्ता देहात नाही अशाला बोलावलं, तर तो त्या संकल्पामुळे येतो. ही प्लॅनचेटच्या मागची संकल्पना आहे. आणि तात्यासाहेबांनी महाराजांना बोलवलं आणि असा प्रयोग करता करता झालं ना, ते त्यांची बोट सहज फिरायला लागली त्या अक्षरांवरून आणि उत्तरं मिळायला लागली. जे विचारू तर ते महाराज सांगतायत असं व्हायला लागलं. सुरुवातीला सर्वांना संशय आला, खुद्द त्यांच्या वडिलांनी भाऊसाहेबांनी देखील, हे सगळे त्यांचे अंतरंग शिष्य होते, तात्यासाहेब तरुण होते. पण मग नंतर नंतर महाराज प्लॅनचेटवर म्हणजे त्या अक्षरांवरून नुसती बोट फिरायच्या ऐवजी तात्यासाहेबांच्या स्वरातूनच बोलायला लागले. आणि जेव्हा काही गोष्टी तेव्हाच्या जुन्या शिष्यांच्या, जुन्या म्हणजे फार वर्ष नव्हती झाली, 12 वर्ष झाली ती महाराजांना जाऊन देह ठेवून, फक्त महाराजांमध्ये आणि त्या व्यक्तीमध्ये घडलेल्या होत्या. तर त्या जेव्हा महाराजांच्या शब्दात म्हणजे तशाच टोन मध्ये तात्यासाहेब त्या त्या व्यक्तींशी बोलायला लागले, आठवण करून द्यायला लागले, तेव्हा विश्वास ठेवण्याखेरीज गत्यंतर नव्हतं. जे अगदीच छोटी एखादी गोष्ट की पुण्याला तुझ्या बाबतीत असं असं घडलं, तू ते मला म्हणालेला होतास, अशी आठवण जर सांगितली तर ती व्यक्ती चकित व्हायची आणि महाराजच यांच्या देहात येतात आणि बोलतात हे सर्वांनी मान्य केलं, म्हणजे स्वामीजींनी मान्य केलं, सबन महाराष्ट्राने मान्य केलं. एवढंच नव्हे तर आज जी गोंदलेकर महाराजांची प्रवचन आहेत ती तात्यासाहेबांनी पेटीवर बसून बोललेले आहेत आणि ती एकत्र केलेली आहेत. ती महाराजांचीच प्रवचन आहेत आणि ती जगत विख्यात झाली आहेत. म्हणजे आता ती मराठीमध्ये नाही तर कित्येक भाषांमध्ये गेलेली आहेत. त्यामुळे हे ज्ञानेश्वर महाराज जे म्हणतायत तर ते घडू शकतं. जेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तेव्हा तर घडू शकतच, पण घडलेलं आहे ते सांगतोय. देहांती देखील मी करेन असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मग देहांती नवल बुद्धी वाहे, देह ठेवला तरी सानिध्य मिळवता. तुम्ही देह ठेवला तरी सद्गुरूंचं सानिध्य मिळवता आणि सद्गुरूंनी देह ठेवला तरी सद्गुरूंचं सानिध्य मिळवता. ही दुसरी गोष्ट शिष्याला अवघड आहे, कारण तो भौतिकात आहे, लौकिकात आहे, त्याची किती तयारी आहे कोण जाणे. पण हा जो शिष्य आहे याला तेही सोपं आहे, याला तेही शक्य आहे. गुरु शिष्यांना, अशा शिष्यांना, तरल शिष्यांना देह ठेवल्यावर देखील मार्गदर्शन करतात. गुरूंनी देह ठेवल्यावर आणि शिष्यांनी देखील देह ठेवल्यानंतर गुरूंची सेवा करता येते त्या शिष्याला. मग त्याच्या मुक्तीचं काय? दोन्ही एकाच वेळेला असतं. जसं आता व्यक्ती सगुण आहे आणि सगुण आहे म्हणजे देह आहे, पण त्याच्या आत जे चैतन्य आहे त्या चैतन्यामुळे ती सगुण आहे. परमात्मा भक्ताच्या आवडी करता त्याला जसं हवं तसं रूप घेऊ शकतो. परमात्मा स्वरूप झालेले गोंदवलेकर महाराज भक्तांनी जर बोलवलं तर भक्ता करता त्या परमात्म्यामधून परत गोंदवलेकर महाराज त्याच्या पुरते येऊ शकतात. त्या व्यक्तीपुरते स्वरूपानंद येऊ शकतात त्या व्यक्तीकरता, म्हणजे स्वरूपानंदांकरता श्री विष्णू येऊ शकतात, सगुण दर्शन देऊ शकतात. हे सगुण दर्शन देखील क्षणिक असतं आणि कमी महत्वाचं असतं. असं जरी म्हटलं तरी देखील तो भक्त जर तितक्या तयारीचा असेल तर त्याच्याकरता परमात्म्याला येणं भाग पडतं त्या त्या व्यक्तीपुरतं. आणि अशी संतांच्या चरित्रामध्ये उदाहरणं आहेत की देह ठेवल्यानंतर देखील मार्गदर्शन केलं, क्वचित भेटले कोणाला, त्या व्यक्तीपुरतं खरं आहे. त्याचं त्यांनी स्तोम माजवू नये हे बरोबर आहे, कारण ते त्या व्यक्तीच्या भावाकरता आहे. पण हे घडणं शक्य आहे. अगदी स्वामी माधवनाथांच्या बाबत देखील ते घडलं. म्हणजे ते असताना, स्वामीजी असताना घडलेली घटना, परदेशात असलेल्या एका त्यांच्या शिष्याकडं आपल्याकडं ते आले असं आज येणार अशी फार तळमळ होती आणि येणार याची खात्री होती. तर माधवनाथ त्यांच्या घरी गेले, देवदिवाळीचा स्वयंपाक केलेला होता, ते जेवले आणि त्यांचं नंतर पत्र आलं, माझ्याकडूनच वाचून घेतलं. ते पत्र आलं, पोस्टमननी दिलं, फोडलं आणि स्वामीजी म्हणाले वाच बरं काय लिहिलंय, प्रभूचं पत्र आहे. तर प्रभूची बायको असं म्हणते, प्रभूंनी लिहिलं तर त्याच्या बायकोनी लिहिलं तर की आपण आमच्याकडे आलात. प्रभूची बायको असं म्हणते की एरवी आम्हाला हे अवघडच वाटलं असतं, भासच वाटलं असता, पण कमी झालेलं अन्न ही समजलं आम्हाला, आपण जेवलात आणि तेवढं पातेलं कमी झालं. तिथं बसलेल्या एका साधिकेनी स्वामीजींना लगेच विचारलं की हे काय कसं काय झालं, तर स्वामीजी म्हणाले याला महत्व देऊ नका. मीही आता हा विषय निघाला आणि सांगतोय सहज स्वामीजींच्या चरित्रात. स्वामीजींना अशा प्रकारे चमत्कार व्यक्त करण्याची आवड नव्हती आणि ते असं समजत असत की ही त्यांची स्वतःची शक्ती नाही असं ते समजत असत. ते तसं म्हणत असत, भक्ताच्या भावनेकरता कुठंही ऑमनी प्रेझेंट आहे परमात्मा, तो भक्ताकरता सगुण साकार होणं अवघड नाहीये आणि त्याला हव्या त्या रूपात सगुण साकार होणं शक्य आहे. तर ते हे त्यांच्या पुरतं खरं आहे, तुम्ही याच्यात नका लक्ष घालू असं ते म्हणाले. आणि ते असं म्हणाले, मीही याच्यापासून अलिप्तच आहे, तुम्ही पाहताय मी इथंच आहे, पण हा परमात्म्याचा चमत्कार आहे. तर कधी कधी हीच गोष्ट मी चमत्कार केला म्हणून जेव्हा एखादी व्यक्ती पुढे आणते तेव्हा सगळे प्रश्न निर्माण होतात. स्वामीजी म्हणत की हे माझं नाही, परमात्मा बांधिलंय त्या भक्ताची इच्छा पुरी करण्यासाठी, तसा परमात्मा बांधील आहे तात्यासाहेबांची इच्छा पुरी करण्यासाठी. आणि तात्यासाहेबांच्या माध्यमातून काम घडलं ना 1967 सालापर्यंत, त्यामुळं गुरूंनी देह ठेवला तरीही शक्य आहे, शिष्यांनी देह ठेवला तरी शक्य आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. शिष्याची देखील प्रेम श्रद्धा निष्ठा हे स्थळ काळाला नष्ट करतात असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मी पुढे गेलो बरंच बोलता बोलता. जव देह हे असेल तव वोळगी ऐसी की जेल, मग देहांती नवल बुद्धी वाहे. मग देहांती काय असेल त्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज करतायत. आणि हे हा देहांत सद्गुरूंचा नाहीये तर स्वतःचा, शिष्य स्वतःचा मृत्यू पाहतोय गुरूंचा नाही. तो अशी असं कॅल्क्युलेशन करत नाहीये की आता गुरूंचं वय 70 आहे, आपलं वय 40 आहे, ठीक आहे अजून 10 वर्ष तरी आपल्या करता असतील, असं कॅल्क्युलेशन नाहीये. तर त्याचा हिशोब असा आहे की आपण पूर्ण होऊन गुरूंच्या आधी जायचं आहे आणि नंतर ही सेवाच करायची. परी जितू मेला न संडी, जिवंत असतानाही आणि मेल्यावर देखील. ये शरीरींची माती मेळवीन तिये क्षिती, जेथ श्रीचरण उभे ठाती श्री गुरूंचे. पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 ज्ञानोबा माहुली प्रभु स्वामी जी स्वामी जी राम राम राम. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि 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 स्वामी।